नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला. त्यानुसार येत्या 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदा आणि त्या जिल्ह्यांमधल्या पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. या निवडणुकांसाठी 16 तारखेपासून 21 तारखेपर्यंत अर्ज भरता येतील. 22 जानेवारीला अर्जांची छाननी होईल. 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी 5:30 वाजता थंडावतील. राज्यातल्या 29 महानगरपालिकांमधल्या 893 प्रभागांमधल्या 2,869 नगरसेवकांसाठी परवा मतदान होणार आहे. प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यानं सर्व राजकीय पक्षांनी प्रचारावर लक्ष केंद्रित केलं आहे. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या व्यक्तींना मोठी नुकसान भरपाई द्यायला लावू असा इशारा सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांना दिला आहे. गेल्या 5 वर्षात भटक्या प्राण्यांच्या संदर्भात दिलेल्या दिशानिर्देशांची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात जायंट्स बरोबर होणार आहे. नवी मुंबईत DY पाटील मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 250 अंकांची घसरण होऊन तो 83,628 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 58 अंकांची घसरण होऊन तो 25,732 अंकांवर स्थिरावला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.